नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं कवस्तु बाबडे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींत केंद्रीय सचिवां वांगडा आपली तिसरी उंचेल्या पांवड्यावेली बसका घेतली. वंदे मातरमाची फकत 2 गडवी गावपाच्या काँग्रेसीच्या निर्णयाचेर केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांची खर टिका. पुण्यात आयज 12व्या ब्रिक्स संचार मंत्र्यांच्या बसकेचे आयोजन. जाप आव्हान प्रणाली सगळ्या विद्यार्थ्यां खातीर निष्पक्ष आसा अशें नॅशनल टेस्टींग एजन्सी एनटीएन म्हळां. आनी FIH हॉकी संवसारीक वस्तादपण सर्तीत आयज भारताचो बायल पंगड दुसऱ्या पूल पांवड्यावेल्या पयल्या खेळात नेदरलँड्स पंगडा आड खेळटलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींत केंद्रीय सचिवां वांगडा आपली तिसरी उंचेल्या पांवड्यावेली बसका घेतली. हे बसकेंत देशाची मुळावी सुविधा, जोडणी, सुरक्षा, विदेश धोरण आनी सुशासन हे संबंदीच्या मुद्द्यांचेर चर्चा जाली. प्रधानमंत्र्यांनी अधिकाऱ्यां मदीं अनौपचारीक संवाद आनी सांघीक भावना वाडोवपाच्या गरजेचेर भर दिलो. प्रधानमंत्री मोदी हांणी सरकारी विभाग, विद्यापीठां आनी तरणाटे हांच्या मदले संबंद आनी घटमूट करपाचे आवाहन केले. तांणी देशाचो संरक्षण उद्देग आनी घटमूट करपाची आनी ताका संवसारीक पांवड्यार आनीक स्पर्धात्मक करपाची गरज आसा अशेंय तांणी सांगले. अशा जोड प्रणाली सरकाराच्या कामकाजाचो एक सैमीक वांटो जावपाक जाय अशें कोविड महामारी आनी अस्तंत आशिया संकश्टाच्या अणभवांचे संदर्भ दितना तांणी म्हळें. प्रधानमंत्री मोदी हांणी हे वेळार कृत्रीम बुद्धीमत्तेच्या प्रभावी वापराचेर लेगीत भर दिलो. तांणी खर आव्हानांक फुडो करपा खातीर आनी भारताचो फुडार घडोवपा खातीर आनीक समन्वय, नवे विचार आनी सामूहीक जापसालदारकीची गरज परतून उलोवन दाखयली. वंदे मातरमाची फकत 2 गडवी गावपाच्या काँग्रेसीच्या निर्णयाचेर केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी खर टिका करून ताका तुष्टीकरणाचे राजकारण आनी वोट बँकेचे राजकारण अशें म्हणटना सांगले.
मैं देश की जनता को अपील करना चाहता हूं कि एक बार इस देश ने गलती करी थी वंदे मातरम के 2 टुकड़े होने देने की और एक गलती के गंभीर परिणाम हमने भुगते हैं. अब देश की जनता एकजुट हो और कांग्रेस पार्टी के इस फैसले के खिलाफ आवाज बुलंद करे कि अब इस देश में तुष्टीकरण की राजनीति नहीं चलेगी. आजादी के 80 साल के बाद 1937 में जो फैसला कांग्रेस ने किया था, जिसको नरेंद्र मोदी जी ने सुधारा है, उसके सामने का कोई विरोध इस देश की जनता नहीं सहन करेगी.
दसका पयली ह्या गीताची इतिहासीक विभागणी जाल्या उपरांत केंद्र सरकारान अधिकृत कायदेशीर मान्यताय दिवन ते सुदारला अशें घरमंत्र्यांनी म्हळां. ह्या आरोपांक जाप दितना काँग्रेसीचे खासदार KC वेणुगोपाल हांणी 1937 सावन हे गीत गावपाच्या पक्षाच्या परंपरेचो बचाव केलो. तशेंच हे गीत काँग्रेसी खातीर राजकीय साधन न्हय जाल्यार भावनीक दायज आसा अशें तांणी स्पश्ट केलें. भारत आयज पुण्यात 12व्या ब्रिक्स संचार मंत्र्यांच्या बसकेचे आयोजन करतलो. संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांच्या अध्यक्षताये खाला ही बसका जातली. ब्रिक्स वांगडी देशाचे संचार मंत्री आनी वरिष्ठ प्रतिनिधी म्हायती आनी संचारण तंत्रगिन्यान, डिजिटल परिवर्तन आनी नवनिर्माण हांकां बळगे दिवपाचेर हे बसकेत चर्चा करतले. लवचीक फुडारा खातीर नवनिर्माण, सहकार्य आनी परिवर्तन हो ह्या बसकेचो विशय आसा. ब्रिक्स देशांमदीं आनी व्यापक संवसारीक दक्षिणेंत डिजिटल परिवर्तनाक तेंको दिवपा खातीर वेव्हारीक सहकार्य वाडोवप आनी उत्तम पद्दतीचें देवप घेवप करप हांचेर लेगीत हे बसकेंत चर्चा जातली. दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजीत सिंग संधू हांणी ब्रिक्स शिखर परिशद 2026 तयारीचो नियाळ घेवपा खातीर एका बसकेचें अध्यक्षपद सांबाळ्ळें. हे बसके वेळार तांणी सगळ्या आघाड्यांवेल्या वेगवेगळ्या संस्थांमदीं बरे संबंद आनी अंमलबजावणीच्या गरजेचेर भर दिलो अशें तांणी एका सोशल मिडिया पोस्टांत सांगलें. तांणी सगळ्या संबंदीत विभाग आनी संस्थांक मुखेल सुवातांचेर आनी संक्रमण मार्गाचेर सुरळीत येरादारी आनी सुरक्षा वेवस्थापन आनी आपतकालीन वैजकी सज्जता सुनिश्चित करपाचे निर्देश दिल्यात. भारताच्या अतिथी देवोभव ह्या शाश्वत ब्रीदवाक्यान प्रेरीत जावन दिल्ली सगळ्या परदेशी प्रतिनिधींक येवकार दिवपाक पुरायपणान तयार आसा अशें तांणी सांगलें. घरमंत्री अमित शहा काल सांजे अस्तंत बंगालच्या 3 दिसांच्या दौऱ्यार बागडोगरात पावले. बागडोगरा विमानतळाचेर मुखेलमंत्री शुभेंदु अधिकारी, दार्जिलिंगचे खासदार राजू बिस्ता आनी पर्यटन मंत्री शंकर घोष हांच्या सयत हेरांनी तांकां येवकार दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी झांबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून फेरनिवड जाल्ल्या बद्दल हाका इंदे हिचलेमा हांकां परबीं भेटयल्या. भारत झांबिया वांगडाच्या आपल्या भोवायामी भागीदारीक आपूण अत्यंत म्हत्व दिता अशें एका सोशल मिडिया वयल्या पोस्टांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. भारत झांबिया संबंद आनी घटमूट करपाक राष्ट्राध्यक्ष हिचलेमा वांगडा काम करपाक आपूण इत्सूक आसा अशें तांणी मुखार सांगले. जाप आव्हान प्रणाली सगळ्या विद्यार्थ्यां खातीर निष्पक्ष आसा ह्या हेतान तयार केला अशें नॅशनल टेस्टींग एजन्सी NTA म्हळा. ही प्रणाली म्हारग आसा हो हुस्को NTA न्हयकारला. NTA जाप आव्हान ही एक ऑनलायन प्रक्रिया आसा जे वरवीं JEE मेन नीट वा UGC नेट परिक्षा दिवपी उमेदवार तात्पुरत्या जापां मदल्या चुकांचेर आक्षेप नोंद करूंक शकतात. जर उमेदवारान प्रस्नांक आव्हान दिले आनी विशय तज्ञान ते आव्हान स्विकारले तर सुदारीत उत्तर परिक्षा दिल्ल्या सगळ्या उमेदवारांक ते जातले अशें एका सोशल मिडिया पोस्टांत NTA म्हळा. अनावश्यक आव्हानां टाळपा खातीर जाप आव्हानां खातीर शुल्क आकारतात आनी आव्हान वैध दिसले तर ते परत करतले अशें NTA म्हळा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी तांचे जपानी समपदेस्त शिंजिरो कोइझुमी हांणी काल नवी दिल्लींत जाल्ले भारत जपान संरक्षण मंत्र्यांच्या बसकेचे सह अध्यक्षपद सांबाळ्ळे. दर्यावेला सुरक्षा सहकार्याविशीं दोनूय फुडाऱ्यांनी समन्वय पत्रांचे सय करून रणनिती आत्मविश्वास निर्माण करप संयुक्त लष्करी सराव आनी मेक इन इंडिया संरक्षण उपक्रमांचेर चर्चा केली हे वेळार संरक्षण मंत्र्यांनी सांगले.
हम यह दोहराते हैं कि कठिन समय में भारत किसी भी जरूरी असिस्टेंस रिलीफ और सपोर्ट प्रोवाइड करने के लिए पूरी तरह से दृढ़ संकल्पित है. हमारे दोनों देशों के संबंध साझे लोकतांत्रिक मूल्यों परस्पर सम्मान और एक पुराने सिविलाइज्ड कनेक्ट पर आधारित हैं. अगले वर्ष हम अपने डिप्लोमेटिक रिलेशंस के 75 ईयर्स मनाएंगे और इन वर्षों के दौरान हमारी यह दोस्ती सिर्फ हमारे दोनों देशों के लिए ही नहीं बल्कि पूरे इंडो पैसिफिक क्षेत्र में स्टेबिलिटी रेजिलियंस और रूल्स बेस्ड ऑर्डर का एक कॉर्नर स्टोन बन गई है.
हिमाचल प्रदेश विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आयज सावन शिमलात सुरू जातले. हे अधिवेशन 3 सप्टेंबर मेरेन चलतले. ह्या अधिवेशनात एकूण 10 बसका जातल्यो. सभागाराचे कामकाज सकाळी 11 सुरू जातले. पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर काल शिमलात विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंग पठानिया हांच्या अध्यक्षतेखाला सगळ्या पक्षांची बसका जाली. ह्या बसकेत विरोधी पक्ष फुडारी जयराम ठाकूर, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान आनी केवल सिंग पठानिया हाजीर आशिल्ले. अध्यक्षांनी सत्ताधारी आनी विरोधी पक्षांक अधिवेशन बरे तरेन जावचे ते खातीर सहकार्य करपाचे आवाहन केले. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज मध्य प्रदेशात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. उत्तराखंड, अस्तन उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, ओडिशा, अस्तन बंगालातलो तराई वाठार आनी ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास आसा. फाल्यां मेरेन आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, झारखंड, तमिळनाडू, पुद्दुचेरी आनी अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर खर वारें मारपाची शक्यताय आसा. दिल्लींत आयज ढगाळ आनी कांय प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. FIH हॉकी संवसारीक वस्तादपण सर्तीत आयज भारताचो बायल पंगड दुसऱ्या पूल पांवड्यावेल्या पयल्या खेळात नेदरलँड्स वांगडा आड खेळटलो. हो खेळ एम्स्टरडॅमात भारतीय वेळेप्रमाण राती 9:30 सुरू जातलो. हे आदी काल पूल डी गटात आपल्या निमण्या खेळात भारतान इंग्लंड वांगडा आडचो खेळ गोल शुन्यान बादाबाद दवरल्या उपरांत दुसऱ्या फेरयेंत पावल घाले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयलीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींत केंद्रीय सचिवां वांगडा आपली तिसरी उंचेल्या पांवड्यावेली बसका घेतली. वंदे मातरमाची फकत 2 कडवी गावपाच्या काँग्रेसीच्या निर्णयाचेर केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांची खर टिका. पुण्यात आयज 12व्या ब्रिक्स संचार मंत्र्यांच्या बसकेचे आयोजन. जाप आव्हान प्रणाली सगळ्या विद्यार्थ्यां खातीर निष्पक्ष आसा अशें नॅशनल टेस्टींग एजन्सी NTA म्हळा. आनी FIH हॉकी संवसारीक वस्तादपण सर्तीत आयज भारताचो बायल पंगड दुसऱ्या पूल पांवड्यावेल्या पयल्या खेळात नेदरलँड्स वांगडा आड खेळटलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.